আজানুলম্বিত ভুজৌ কনকাবদাতৌ সংকীর্তনৈকপিতরৌ কমলায়তাক্ষৌ বিশ্বম্ভরৌ দ্বিজবরৌ যুগধর্মপালৌ বন্দে জগৎপ্রিয়করৌ করুণাবতার।
মি করুণাবতার শ্রী চৈতন্য মহাপ্রভু ও শ্রী নিত্যানন্দ প্রভু यांना वंदन करतो, ज्यांचे सुंदर करकमळ गुडघ्यापर्यंत लांब आहेत, ज्यांची सुंदर अंगकांती वितळलेल्या सोन्याप्रमाणे मनोरम आहे, ज्यांचे आकर्षक नेत्र कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे विशाल आहेत, जे श्रेष्ठ ब्राह्मण कुळामध्ये अवतरित झाले व कलियुगामध्ये धर्मसिद्धांतांचे रक्षक आहेत, कलियुगातील सर्व पतित जीवांवर विशेष अनुकंपा करण्यासाठी व हरिनाम संकीर्तनाचे प्रवर्तन करण्यासाठी अवतरित झाले आहेत आणि जगाचे परम कल्याण करणारे आहेत,